चीनीमंडी.com पॉडकास्ट।
राष्ट्रपती जायर बोल्सानारो यांच्या भारत यात्रेदरम्यान ब्राझील देणार इथेनॉलला गती। साखर आणि इथेनॉल उद्योग समूह युनिका यांनी सांगितलं की जानेवारीमध्ये ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांच्या भारत यात्रेदरम्यान इथेनॉलला प्रोत्साहन देण्याचा त्यांचा प्रमुख अजेंडा आहे। युनिकाचे प्रमुख इवांद्रो गुसी यांनी सांगितलं की ब्राझील सरकार भारतात इथेनॉलला गती देण्यासंदर्भात सहकार्याबाबत चर्चा करणार आहे। यामध्ये उत्पादनाला गती आणि गॅसोलिनमध्ये इथेनॉलला मिक्स करण्याबाबतही चर्चा होणार आहे, ज्यामुळे देशातील साखर साठा कमी करण्यासाठी आणि साखरेच्या जागतिक किमती वाढवण्यासाठी मदत मिळू शकेल। गुसी म्हणाले की आपल्या इथेनॉल कार्यक्रमाला पुढे नेण्यामुळे भारताला मोठ्या आर्थिक आणि पर्यावरण संबंधी लाभ होऊ शकेल। गुसी यांनी सांगितलं की भारतात इथेनॉलच्या उत्पादन आणि मिश्रणात वाढ झाली तर भारत सरकारला साखर क्षेत्रासाठी अनुदान देण्यात तथा तेल आणि गॅसोलिनच्या आयातीचा खर्च कमी करण्याची आवश्यकता कमी होईल। तसंच मोठ्या स्तरावर पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित करण्यामुळे भारतातील मोठ्या शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल। भारतद्वारा साखर क्षेत्राला दिल्या जाणाऱ्या अनुदानावर ब्राझील सरकार विश्व व्यापार संघटनेत आवाज उठवत आहे। ब्राझीलचं असं म्हणणं आहे की भारताद्वारा साखर निर्यातीसाठी सरकारची मदत केल्यामुळे व्यापारी नियमांची पायमल्ली होत आहे, शिवाय यामुळे साखरेची जागतिक किंमत वाढत नाही।